नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारताक जलवायू स्मार्ट राष्ट्र म्हण मुखार हाडपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मिशन मौसमाचो शुभारंभ करतले. ओडिशा हे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य येवजण चालीक लावपी राज्यां मदीं आस्पावीत जाला. उत्सवांच्या फाटभुंयेर फाल्यां जावपा आशिल्ली UGC नेट डिसेंबर 2024 परिक्षा राष्ट्रीय चाचणी एजन्सीन फुडें धुकल्ल्या. सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन शर्मुगरत्रम आयज सावन 5 दिसांच्या भारत भेटेर येतले. आनी काल राती नवी दिल्लीत जाल्ल्या खो खो विश्वचषकाचे उक्तावण सर्तीत भारतान नेपाळाचेर 42-8-37 अशे जैत जोडले. आता पुराय खबरो. भारतीय हवामान खात्याच्या 150व्या स्थापणूक दिसा निमतान आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीच्या भारत मंडपम हांगा मिशन मौसमाची सुरवात करतले. हवामान पळोवणीचे अत्याधुनीक तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करून देशाक दर एका हवामाना खातीर स्मार्ट करपाचो हेत आसा. तशेंच ह्या उपक्रमात उच्च रेझोल्युशनाचे वातावरणीय निरीक्षण, नेक्स्ट जनरेशन रडार आणि उपगिरे, तशेंच उच्च क्षमताय आशिल्ले संगणक चालीक लावपाक मेळटले. तशेंच हवामानाची लवचिकताय आणि हवामान बदल अनुकूलताये खातीर IMD व्हिजन 2047 दस्तावेज प्रधानमंत्री ह्या वेळार जाहीर करतले. तातूंत हवामान अदमास, हवामान वेवस्थापन, हवामान बदल कमी करपा खातीर येवजण्यो हांचो आस्पाव जाता. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य येवजण चालीक लावपी ओडिशा हे 34वे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश थारला. हे येवजणे खाला दरेका कुटुंबाक दुय्यम आणि तृतीयक जनताय हॉस्पिटलात दाखल करपा खातीर वर्षाक 5 लाख रुपया भलायकी कव्हर दितात. राष्ट्रीय भलायकी प्राधिकरण आणि भलायकी आणि कुटुंब कल्याण खात्यान आणि ओडिशा सरकारान काल नवी दिल्लीत हे संबंधी समन्वय पत्राचेर सय केली. आयुष्मान भारत येवजणे खाला 8 कोटी वयर हॉस्पिटलात दाखल जाल्ल्याची नोंद जाल्या. तशेंच येवजणेच्या आदारान भलायकी सुविधा मेळपाक लागून देशातल्या भितरल्या वाठारांनी हॉस्पिटलात दाखल जावपा मदीं खूप वाढ जाल्या अशें ह्या वेळार उलयतना केंद्रीय भलायकी मंत्री JP Nadda हांणी सांगले. भारतातली 45% लोकसंख्या हे येवजणे खाला आसपावतात. लोककेंद्रीत येवजण्यो वेचपाक राजकीय अहंकार मदीं येवंक फावना अशेंय मंत्री नड्डा हांणी सांगला. ही येवजण आतां मेरेन चालीक लावपाक दिल्ली आनी अस्तंत बंगाल उरला. फाल्यां जावपा आशिल्ली UGC नेट डिसेंबर 2024 परिक्षा राष्ट्रीय चाचणी एजन्सीन मुखार धुकल्ल्या. 15 जानेवारीक पोंगल, मकर संक्रांत आणि हेर महोत्सवांक लागून UGC नेट परिक्षा फुडें धुकलपा खातीर मागण्यो आयल्यात अशें NTA निवेदनात म्हळां. परिक्षेची नवी तारीख बेगीनूच जाहीर जातली. 16 जानेवारीक आशिल्ली परिक्षा आदल्या वेळापत्रका प्रमाणच जातली अशेंय NTA मुखार सांगलां. सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन शर्मुगरत्नम आयज सावन 5 दिसांच्या भारत भेटेर आसतले. तांचे वांगडा मंत्री, सांसद वांगडी आनी अधिकारी हांचे सयत उचेल्या पावड्यावेले शिष्टमंडळ आसतले. सिंगापूरचे राष्ट्रपती म्हूण तांची ही पयलीच भारत भेट आसा. ह्या भेटी वेळार राष्ट्रपती थर्मन भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे कडेन चर्चा करतले. तांच्या सन्मानार्थ आयज मेजवानीचे आयोजन करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरच्या राष्ट्रपतींकडेन बसका घेतले. राष्ट्रपती थर्मन ह्या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेक ओडिशाकय भेट दिवपाचे आसात. भारत आणि सिंगापूर हांचे मदीं इश्टागत, विश्वास आणि परस्पर आधार हांचे परंपरेचेर आधारिल्लो व्हड सहकार आसा. ह्या भेटेक लागून दोनूय राष्ट्रांमदल्या द्विपक्षीय संबंधांक आनीक गती मेळटली असो अदमास आसा. भारत आणि सिंगापूर हांचे मदीं राजनयीक संबंध स्थापन जाल्ल्या 60 वर्सांच्या उत्सवाकय हे भेटीवरवीं सुरवात जातली. काल दिल्लीच्या नारायणा वाठारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोहरी उत्सवात वांटो घेतलो. वेगवेगळ्या थरांतले लोक, खासा करून तरणाटे आणि बायलो ह्या उत्सवात वांटेकार जाल्ल्यो. जायत्या जणांक, खासा करून उत्तर भारतातल्या लोकांखातीर लोहरीचे खाशेले महत्व आसा अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला. हो उत्सव नूतनीकरण आणि आशेचे प्रतीक आसा. ताचो संबंध शेती आणि देशातल्या कष्ट करपी शेतकारांकडल्यान येता अशेंय प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी स्पेनाचे परराष्ट्र मंत्री जोझफ मॅन्युअल अल्बारेसा हांचे कडेन काल माद्रिदांत उलोवप केले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत डॉ जयशंकर हांणी सांगला की व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, शार उदरगत, रेल्वे आनी हेर गजालींसयत द्विपक्षीय भागीदारीचेर तांणी उत्पादक असो संवाद सादलो. भारत आनी युरोपीय संघटनेचे संबंध घटमूट करपा खातीर आनी विश्वासांत घेवपा सारको भूंयमध्य दर्याचो भागीदार म्हूण भारत स्पेनाचो आदर करता अशें मंत्री जयशंकर हांणी सांगला. प्रयागराजातल्या महाकुंभात मकर संक्रांती अमृत स्नान सुरू आसा. 13 आखाड्यांमदी दरेका आखाड्याक आपलो थारायिल्लो वेळ आनी क्रम कळयला. त्रिवेणी संगमात महानिर्वाणी पंचायती आखाडा पयली पवित्र न्हाण करतले आनी पवित्र स्नान करपी निमाणो श्री पंचायती आखाडा निर्मल हो आसतलो. ह्या भव्य कार्यावळी खातीर सुरक्षेची विस्तारान व्यवस्था केल्या. काल पौष पौर्णिमे दिसा संवसारातलो सगळ्यात व्हडलो आध्यात्मीक आनी सांस्कृतीक महामेळावो महाकुंभ सुरू जाल्ल्यान 1,50,00,000 भक्त आनी यात्रेकरूंनी पवित्र न्हाण केले. हॅलिकॉप्टरांतल्यान भक्तांचेर फुलांच्यो पाखळ्यो उडयल्यो. महाकुंभ 16 फेब्रुवारी म्हळ्यार महाशिवरात्री मेरेन चालू उरतलो. देशाची निव्वळ प्रत्यक्ष कर वसुली सुमार 16% वाढून चालू अर्थिक वर्सा आतां मेरेन सुमार 16,90,000 कोटी रुपया जाल्या. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या म्हणण्या प्रमाण एकूण प्रत्यक्ष कर वसुलीतय सुमार 20% प्रभावी अशी वाढ जाल्या आनी ती 20,00,000 कोटी रुपया वयर पावल्या. फाटल्या वित्तीय वर्सा ह्याच काळात सुमार 17,00,000 कोटी रुपया एकठांय केल्ल्यान ही वाढ महत्वाची थारल्या. खो खो विश्वचषकाचे उक्तावण सर्तीत काल राती नवी दिल्लीत जाल्ल्या अ गट सामन्यात भारतान नेपाळाक 42-38 अशें हारोवन जैतान आपली मोहीम सुरू केल्या. ही मॅच एक रोमांचक सर्त थारल्या. भारतीय दादल्यांच्या पंगडातल्यान आदित्य गणपुलेक बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच आनी शिवा रेड्डीक बेस्ट अटॅकर ऑफ द मॅच फावो जाला, जाल्यार नेपाळचो रोहित कुमार हाका बेस्ट डिफेंडर ऑफ द मॅच हो पुरस्कार फावो जाला. इंडियन सुपर लीग आयएसएल फुटबॉल सर्तीत केरळ ब्लास्टर्स फुटबॉल क्लबान काल राती कोचीतल्या ओडिशा फुटबॉल क्लबाचेर 3-2 अशें जैत मेळयला. निमाण्या 30 मिनटांनी 3 गोल करून ब्लास्टर्सान 1-0 अशी तूट उलटायली. दुखापत वेळेच्या 5व्या मिनटार डाव्या वटेनच्यान बळिश्ट स्ट्रायक करून सदाउईन जैत मेळयले आनी केरळाक 16 मॅचींनी 20 गूण मेळून 8व्या सुवातेर पावयलो. केरळा ब्लास्टर्स 18 जानेवारीक नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी कडेन जाल्यार ओडिशा 22 जानेवारीक बेंगळुरू एफसी कडेन खेळटलो. आयज गुवाहाटीच्या इंदिरा गांधी एथलेटीक स्टेडियमात नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी आनी एफसी गोवा आड खेळ जातलो. सांजे 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जावपाची आसा. ऑस्ट्रेलियन ओपन दादल्यांच्या दोट्टी टेनीस सर्तीत भारतीय टेनीस स्टार रोहन बोपन्ना आपलो कोलंबियाचो निकोलस बेरियंटोस हांचे वांगडा आयज खिताब राखपाक खेळटलो. मेनबर्न पार्कात जावपी सुरवातीच्या फेरयेंतल्या मॅचींत पेद्रू मार्टिनेज आनी जैमो मुनार ह्या स्पेनाच्या जोडये आड तांचो खेळ जातलो. फाल्यां भारताची दोट्टी मोहीम आनीक वाडटली कारण रित्वीक चौधरी बोलीपल्ली, एन श्रीराम बालाजी आनी युकी भांबरी आपापल्या मॅचींत खेळपाचे आसात. मजगती अनुच्या ऑस्ट्रेलियन ओपनात खंयच्याच भारतीय बायलेक पात्रताय मेळूंक नाशिल्ल्यान बायलांच्या सर्तीत देशाचे प्रतिनिधित्वात फरक पडटलो. भारतीय हवामान खात्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश आनी उत्तर प्रदेशातल्या जायत्या वाठारांनी रातच्या वेळार आनी फांतोडेर दाट धुके पडपाचो तशेंच कांय वाठारांनी शियेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. फुडले कांय दीस राजस्थान, बिहार, उत्तराखंड, उपहिमालयीन, अस्तंत बंगाल, सिक्कीम आनी उत्तर उदेंत राज्यांनी अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. कोमोरीन वाठार आनी ताच्या लागसारच्या वाठारांनी चक्रीवादळ आसा अशें हवामान खात्यान सांगलां. ताच्या प्रभावा खाला ह्या म्हयन्याच्या 16 तारखे मेरेन तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळ, माहे, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या कांय सुवातांनी गडगड मारून हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. आतां खबरो सोंपोवचे आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारताक जलवायू स्मार्ट राष्ट्र म्हूण मुखार हाडपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मिशन मौसमाचो शुभारंभ करतले. ओडिशा हे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य येवजण चालीक लावपी राज्यांमदीं आस्पावीत जाला. उत्सवाच्या फाटभुयेर फाल्यां जावपा आशिल्ली यूजीसी नेट डिसेंबर 2024 परिक्षा राष्ट्रीय चाचणी एजन्सीन मुखार धुकल्ल्या. सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन शर्मुगरत्रम आयज सावन 5 दिसांच्या भारत भेटेर येतले. आनी खेळात, काल राती नवी दिल्लीत जाल्ल्या खो खो विश्वचषकाचे उक्तावण सर्तीत भारतान नेपाळाचेर 42-8 अशे जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.